आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले,
योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे. जगभरात 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2,500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्र यांचं लोकार्पण होणार आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या नौका लढाऊ कारवाया, जलसर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधी युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत. या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणारी नीट यूजी फेर परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे. याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं. ही परीक्षा 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी देत आहेत. देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती एनटीएनं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कल्लाप्पण्णा अवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल शाह यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातलं बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1,500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं. ही आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले. इराण आणि अमेरिकेतल्या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स तर इराणचे मोहम्मद बागेर कालिबाफ सहभागी होत आहेत. दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. हे 3 टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता, धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रीड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण दलांसाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा. आणि एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.